आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठीसह बंगाली आसामी प्राकृत आणि पाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. कृषी क्षेत्रासाठी 1,00,000 कोटी रुपयांची तरतूद असलेल्या 2 योजनांनाही मंत्रिमंडळाची मंजुरी. तेलबिया आणि खाद्यतेल निर्मितीसाठी विशेष राष्ट्रीय अभियानाची घोषणा. कौटिल्य आर्थिक परिषद आजपासून नवी दिल्लीत. आणि महिला T20 विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडबरोबर. आता सविस्तर बातम्या. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितलं. मराठीसह बंगाली आसामी प्राकृत आणि पाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर अवघ्या मराठी साहित्यविश्वासून आनंदाची भावना व्यक्त होत आहे. एक वृत्तांत.
अमृताशीही पैज जिंकणाऱ्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय हा महाराष्ट्रासह अवघ्या जगभरातल्या मराठी जनांसाठी सुवर्ण क्षण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी साहित्यिक आणि भाषा अभ्यासकांनी ही मागणी लावून धरली होती. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी एक चळवळच उभी करण्यात आली होती. मराठी साहित्य संमेलनांमधून अनेकदा ठराव करण्यात आले. राज्य सरकारनं ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती देखील स्थापन केली होती. या समितीनं अत्यंत अभ्यासपूर्ण अहवाल केंद्राकडे सादर केला. अभिजात भाषेचे विविध निकष मराठीला कसे लागू होतात याबाबतचे पुरावे या अहवालात देण्यात आले होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रपतींना 1,00,000 पत्रही पाठवण्यात आली. या सर्व प्रयत्नांना काल अखेर यश आलं. या निर्णयानंतर मराठी साहित्य विश्वातून आनंदाची भावना व्यक्त होत आहे. राज्य सरकारनंही केंद्राचे आभार मानले आहेत. प्रत्येक मराठी व्यक्ती आज आपल्या माय मराठीचं अभिमान गीत नक्कीच गुणगुणत असेल. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून माधवी कुलकर्णी.
शाश्वत कृषी क्षेत्रासाठी पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि अन्न सुरक्षेसाठी स्वयंपूर्ण होण्याच्या उद्देशानं कृषी उन्नती योजना अशा दोन योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. या दोनही योजनांसाठी एकंदर 1,00,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि मध्यमवर्गीयांना अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी या योजना आधारस्तंभ ठरतील असं ते म्हणाले. ऊर्जा क्षेत्रातील शाश्वत हरित विकास आणि कार्बन वायू उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांसाठी भारत वचनबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर जगभरात ऊर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी काम करणाऱ्या संघटनेत सहभागी होण्याच्या उद्देशानं मंत्रिमंडळ बैठकीत परवानगी देण्यात आली. यासह चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यालाही मंजुरी देण्यात आली. 2024-25 ते 2030-31 या 7 वर्षांसाठी तेलबिया आणि खाद्यतेल निर्मितीसाठी 10,103 कोटी रुपयांच्या खर्चाच्या राष्ट्रीय अभियानालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. पुढील 7 वर्षात भारताला तेलबिया उत्पादनात स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशानं हे अभियान राबवण्यात येणार असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. मोहरी, भुईमुग, सोयाबीन, सूर्यफूल आणि तीळ यासारख्या प्रमुख प्राथमिक तेलबिया पिकांचं उत्पादन वाढवण्यावर यामध्ये भर देण्यात येणार आहे. कापूस बियाणं, तांदळाचा भुसा आणि वृक्षजन्य तेल यांसारख्या इतर स्रोतांपासून तेलनिर्मिती वाढवण्यावरही भर दिला जाईल. 2022-23 मध्ये तेल उत्पादनाची 39 दशलक्ष टन असलेली क्षमता वाढवून एकंदर 70 दशलक्ष टन करण्याचं या अभियानाचं उद्दिष्ट आहे. 2030-31 पर्यंत उत्पादन वाढल्यास खाद्यतेलाची देशांतर्गत मागणी 72% पूर्ण केली जाईल असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्रिमंडळानं 11,72,000 रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा उत्पादकता बोनस देण्यालाही मंजुरी दिली. यासाठी एकंदर 2,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीत कौटिल्य आर्थिक परिषदेला संबोधित करणार आहेत. आजपासून 6 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेची ही तिसरी आवृत्ती आहे. हरित कार्यपद्धतीला अर्थसहाय्य, जैव आर्थिक क्षेत्राला प्रोत्साहन देणं आणि विकासावर होणारे परिणाम, पर्यावरणपूरक बदल टिकवून ठेवण्यासाठी धोरणात्मक कृती आणि तत्व कोणती असावीत या विषयावर परिषदेत भर दिला जाणार आहे. देशपरदेशातील आंतरराष्ट्रीय अभ्यासक आणि धोरणकर्ते भारतीय अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्थांसमोरील काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. कौटिल्य आर्थिक परिषदेचं आयोजन आर्थिक विकास संस्था आणि अर्थ मंत्रालय यांनी संयुक्तपणे केलं आहे. भारत, नेपाळ आणि बांगलादेशनं त्रिस्तरीय करारावर काल काठमांडू इथं स्वाक्षरी केली. यामुळे नेपाळमध्ये उत्पादित होणारी वीज बांगलादेशला भारतीय पॉवर ग्रीडद्वारे पोहोचवली जाणार आहे. नेपाळनं उत्पादित केलेली वीज प्रथमच बांगलादेशात आयात होणार आहे. आतापर्यंत नेपाळ केवळ भारताला वीज निर्यात करत आहे. बांगलादेश आता नेपाळकडून 40 मेगावॅट वीज आयात करणार आहे. नेपाळ 400 किलोवॅट ढालकेबर मुझफ्फरपूर सीमा भागातील ट्रान्समिशन लाईनद्वारे भारताला ऊर्जा पाठवेल आणि त्यानंतर भारत बांगलादेशला पुरवठा करेल. नेपाळ आणि बांगलादेश यांच्यातील ऊर्जा व्यापारासाठी प्रस्तावित मार्गाचा तांत्रिक आणि आर्थिक व्यवहारता अभ्यास करण्यावरही दोनही देशांनी सहमती दर्शवली आहे. हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी उद्या एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून निवडणुका सुरळीतपणे पार पाडाव्यात यासाठी 20,632 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 1,031 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये 930 पुरुष आणि 101 महिला उमेदवारांचा समावेश आहे. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून संध्याकाळी 6 वाजता ते संपेल. राज्यात एकंदर 2,03,54,000 पात्र मतदार असल्याचं हरियाणाचे मुख्य निवडणूक अधिकारी पंकज अग्रवाल यांनी सांगितलं. काल संध्याकाळी या निवडणुकीचा प्रचार संपला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आज श्रीलंकेच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या या दौऱ्यात ते श्रीलंकेच्या नेतृत्वाची भेट घेणार आहेत. भारताच्या शेजार धर्म प्रथम या धोरणानुसार तसंच सागर दृष्टिकोनाला अनुसरून दोन्ही देशांचे पूर्वीपासूनचे संबंध अधिक बळकट करण्याच्या सामायिक बांधिलकीवर या दौऱ्यात प्रकर्षानं भर दिला जाईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. लेबननची राजधानी बैरूतवर काल रात्री इस्रायलनं हल्ले केले. या हल्ल्यात किमान 9 जण मृत्यूमुखी पडले असून दक्षिण लेबननमधील संयुक्त राष्ट्राचा बफर झोन असलेल्या उत्तरेकडील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचा इशारा देण्यात आला आहे. लेबननच्या सैन्यानं पहिल्यांदाच इस्रायली सैनिकांवर थेट मैदानात उतरून गोळीबार केला. यामुळे या संघर्षाला नवं वळण लागलं. या चकमकीत लेबननी सैन्याचे 2 जवान ठार झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इराणच्या तेल तळांवर इस्रायलच्या संभाव्य हल्ल्यांबाबत चर्चा सुरू आहे असा खुलासा केला. मात्र इराणच्या आण्विक प्रकल्पांवर कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलं आहे. इराणनं नुकत्याच झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलनं आपण प्रत्युत्तर देणार असल्याचं सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर ही चर्चा होत आहे. क्रिकेट. शारजा इथं कालपासून सुरू झालेल्या महिलांच्या T20 विश्वकरंडक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना न्यूझीलंडबरोबर होणार आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. आज संध्याकाळी दुबई इथं होणाऱ्या या सामन्याचं थेट वर्णन आकाशवाणीवरून हिंदी आणि इंग्रजीतून प्रसारित केलं जाणार आहे. या स्पर्धेतला आणखी एक सामना आज दुपारी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. ही स्पर्धा येत्या 20 तारखेपर्यंत चालणार असून त्यामध्ये 10 संघ उतरले आहेत. तत्पूर्वी काल सलामीच्या सामन्यात बांगलादेशनं स्कॉटलंडवर 16 धावांनी विजय मिळवला तर पाकिस्ताननं श्रीलंकेला 31 धावांनी पराभूत केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मराठीसह बंगाली, आसामी, प्राकृत आणि पाली या 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. कृषी क्षेत्रासाठी 1,00,000 कोटी रुपयांची तरतूद असलेल्या 2 योजनांनाही मंत्रिमंडळाची मंजुरी. तेलबिया आणि खाद्यतेल निर्मितीसाठी विशेष राष्ट्रीय अभियानाची घोषणा. कौटिल्य आर्थिक परिषद आजपासून नवी दिल्लीत आणि महिला T20 विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडबरोबर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.